नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अटल निवृत्ती योजनेला 5 वर्ष मुदतवाढीचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. दशकभरापेक्षा कमी कालावधीत महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल. दावोस परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 29 महापौर आरक्षणासाठी आज मंत्रालयात सोडत प्रक्रिया. शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम युक्तिवाद. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा मराठवाड्यातील निमंत्रितांमध्ये उत्साह. आणि नागपूर T20 क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 48 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. अटल निवृत्ती योजनेला आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या प्रचार आणि विकासात्मक उपक्रमांसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. भारतीय लघुउद्योग विकास बँक सिडबीला इक्विटीच्या स्वरुपात 5000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय वीज धोरण 2026 मसुदा केंद्र सरकारनं काल जाहीर केला. राज्य वीज नियामक आयोगानं विजेच्या दरांच्या संदर्भात आदेश दिला नाही तर योग्य निर्देशांकाच्या आधारे विजेचे दर प्रत्येक वर्षी बदलण्याची शिफारस या मसुद्यात आहे. ग्राहकांना तसंच रेल्वे मेट्रो आणि विविध उद्योगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात सुसूत्रीकरण करण्याची शिफारसही या मसुद्यात आहे. महाराष्ट्रानं दशकभरापेक्षा कमी कालावधीत ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दावोस इथं जागतिक आर्थिक परिषदेत सौर ऊर्जेसंदर्भात झालेल्या एका परिसंवादात ते बोलत होते. दरम्यान तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दावोस इथं केली. नवी मुंबई विमानतळापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. अनेक गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
भारत को अपनी अर्थव्यवस्था को बहुत तेजी से आगे बढ़ाना है तो इनोवेशन ही उसका जरिया है. इसलिए करीब दुनिया के अलग अलग देशों के 450 निवेशकों के सामने हमने इसकी घोषणा की है. नवी मुंबई के पास हमने इसके लिए जमीन देखी हुई है. ये किस प्रकार से होगी ये हमने जब अनाउंस किया तो बहुत बड़े पैमाने पर निवेशकों ने हमारे साथ कॉन्टेक्ट भी किया है. टाटा सन्स ने भी करीब 1,00,000 करोड़ से ज्यादा यानी $11 बिलियन यहाँ पर इन्वेस्टमेंट की घोषणा की है.
राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात येणार आहे. मंत्रालयात सकाळी 11 वाजता ही प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. कल्याणचे माजी आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. 122 सदस्य असलेल्या या महापालिकेत शिवसेनेचे 53, भाजपचे 50 तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. या अर्जांची आज छाननी होईल आणि 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल आणि 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणासाठी प्रत्येकी 1 अशी 2 मतं द्यावी लागतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांची उमेदवारांची यादी काल जाहीर केली. जिल्हा परिषदेसाठी 36 तर पंचायत समितीसाठी 76 उमेदवार पक्षानं निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. भाजपनं जिल्हा परिषदेसाठी 27 तर पंचायत समितीसाठी 54 उमेदवारांची नावं जाहीर केली. शिवसेनेनं अनुक्रमे 25 आणि 50 उमेदवार जाहीर केले. लातूर जिल्हा परिषदेसाठी 1,598 तर पंचायत समितीसाठी 952 उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान धाराशिव जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुती बहुतांश ठिकाणी एकत्रित लढत देणार असून छाननीनंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुहे यांनी या निवडणूक तयारीबाबत आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यात ज्या ज्या महापालिकांमध्ये शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूक लढवली तिथे महापौर हा महायुतीचाच होईल असं छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान लाडकी बहिणी योजनेचा हप्ता येत्या 2 दिवसात जमा होणार असल्याची माहितीही शिरसाठ यांनी दिली. ते म्हणाले,
माझ्या विभागातर्फे जवळपास 400 कोटी रुपये आम्ही रिलीज केले आहेत. लाडक्या बहिणींची चिंता करू नये. तुमचा हप्ता हा 1-2 दिवसात त्यांना जरूर जाईल.
कल्याण डोंबिवली उल्हासनगर ठाणे महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यासंदर्भात बैठक होणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं. शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम युक्तिवाद उद्या 23 तारखेला होणार आहे. काल यावर सुनावणी झाली नाही. हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या गटाला दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभासाठी नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर जय्यत तयारी सुरू आहे. देशाची सैन्यसज्जता आणि पथसंचलन पाहण्यासाठी यंदा विविध क्षेत्रातले सुमारे 10,000 विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. संचलनामध्ये देशाची संस्कृती, लष्करी पराक्रम आणि गौरवशाली वारसा यांचं सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यासाठी मराठवाड्यातून निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये उत्साह दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या जकेकूरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. सूर्यवंशी यांनी यासंदर्भात आकाशवाणीला अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये आम्ही जेकेकुरवाडी गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करत आहोत. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या जोरावर माझ्या जेकेकुरवाडी गावाला आराराबा स्मार्ट व्हिलेज तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार, जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियानामध्ये तालुक्यामधून प्रथम, जिल्ह्यामध्ये प्रथम व विभागामध्ये सुद्धा आम्ही प्रथम आलेलो आहोत. तर या असे आणखीन बरेचसे पारितोषिक आमच्या गावाने या ठिकाणी पटकावलेले आहेत व महाराष्ट्राची कमिटी सुद्धा आमच्या गावाला या ठिकाणी व्हिजिट देऊन गेलेली आहे. तर या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या जोरावरती मला या ठिकाणी येणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी दिल्ली येथे मला आमंत्रित करण्यात आलेलं आहे.
महाराष्ट्रातून राष्ट्रीय सेवा योजना NSS चार स्वयंसेवकांनाही या सोहळ्यासाठी दिल्लीला येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातल्या ताडकळस इथल्या शिवम रामेश्वर सुरडकर या विद्यार्थ्याचा समावेश आहे. हा फक्त आपला वैयक्तिक सन्मान नसून आपल्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आणि संपूर्ण NSS परिवाराचा सन्मान असल्याची भावना शिवम यानं आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. तो म्हणाला,
राष्ट्रीय सेवा योजनेत काम करत असताना समाजसेवा, शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम ही मूल्ये माझ्या आयुष्यात खोलवर रुजली आहे. याच कार्याची दखल घेत दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन परेड संचालनासाठी NSS मधून विशेष अतिथी म्हणून माझी निवड झाली. हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून फक्त 4 स्वयंसेवकांचीच या मानाच्या निमित्ताने निवड झाली आहे, याचा मला अधिक अभिमान वाटतो.
गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या हौतात्म्य सत्संग वर्षानिमित्त येत्या 24 आणि 25 तारखेला नांदेड इथं होणाऱ्या सोहळ्यासाठी ट्रेन ऑन डिमांड अंतर्गत मुंबई, चंदीगड आणि दिल्ली इथून 23 आणि 24 तारखेला विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. दरम्यान या सोहळ्यानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागातर्फे हिंदी चादर पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या विविध शाळांमधल्या 34 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. छत्रपती संभाजीनगर इथं विवेकानंद महाविद्यालयातल्या विवेकानंद व्याख्यानमालेचा काल राजकीय भाष्यकार अपूर्वानंद झा यांच्या व्याख्यानानं समारोप झाला. सामाजिक, शैक्षणिक तसंच राजकीय बदलांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नागपूर इथं झालेला पहिला T20 क्रिकेट सामना भारतानं 48 धावांनी जिंकला. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं 20 षटकात 7 गडी गमावत न्यूझीलंडसमोर 239 धावांचं लक्ष ठेवलं, मात्र पाहुणा संघ निर्धारित षटकात 190 धावाच करू शकला. 35 चेंडूत 84 धावा करणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. मालिकेतला पुढचा सामना उद्या रायपूर इथं होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अटल निवृत्ती योजनेला 5 वर्ष मुदतवाढीचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. दशकभरापेक्षा कमी कालावधीत महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल. दावोस परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यातल्या 29 महापौर आरक्षणासाठी आज मंत्रालयात सोडत प्रक्रिया. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.